पहिले बस्न भन्
सत्यनारायण सत्यनारायण तुझी वाट नारायण गई सत्यनारायण तुझी वाट नारायण गई
काग बोलन
आवाज अजिबात दुसरा काढायचा नाही गप्प
बसायचं मोठ सतव मठ सतव सांग त्यात सतव ग मठ सतव सांग त्यात सतव ग अशी सांग ते बाळा तुला रे कांब केळीच लाग त्यात केळीच रे कांब केळीच लाग त्यात केळीच रे अस सती नारायण ग असं काऊ शिवाटल ग सत्यनारायण सत्यनारायण तुझ क्याळ नारायण रे सत्यनारायण तुझ क्याळ नारायण रे अशी तुझ्या असं वाणीच माझ रागू गय पूजा करीत माझ बाळ करीत गय पूजा करीत माझ बाळ करीत गय असं काऊ शिवाटल गय सत्यनारायण तुझा काऊ नारायण रे सत्यनारायण तुझा काऊ नारायण रे अशी केळी चमकरात गय पूजा करीत माझा भाऊ करीत गय पूजा करीत माझा भाऊ करीत गय असं काऊ शिवाटल गय सत्यनारायण तुझा पेरू नारायण रे सत्यनारायण तुझा पेरू नारायण रे दाखवून अशी केळी चमकरात गय पूजा करीत माझा बाळू करीत गय पूजा करीत माझा बाळू करीत गय असं काऊ शिवाटल रे सत्यनारायण तुझा प्याडा नारायण रे सत्यनारायण तुझा प्याडा नारायण रे अशी केळी चमकरात गय पूजा करीत माझा चुडा करीत गय पूजा करीत माझा चुडा करीत गय अशी काऊ शिवाटल गय सत्यनारायण तुझा खाऊ नारायण रे सत्यनारायण तुझा खाऊ नारायण रे अशी केळी चमकरात गय पूजा करीत माझा भाऊ करीत गय पूजा करीत माझा भाऊ करीत गय
असं बोलायचं का
अशी बाळा गय आणि माझ्या गय नवस पुतुरासाठी केला पुतूर गय नवस पुतुरासाठी केला पुतूर गय अशी देवनायाची सेवा गय कोण करीत मनी बावा करीत गय कोण करीत मनी बावा करीत गय अशा मयी गणाच्या माझ्या गय गंगे गवारी दुगी जावा गवारी गय गंगे गवारी दुगी जावा गवारी गय अशी देवा नयाची शाग ठीक दपारी ठीक दपारी मांडली दपारी गय ठीक दपारी मांडली दपारी गय अशी वाळा नयाला माझ्या ग अशा पुत्राची अशा पुत्राची लागली पुत्राची गय अशा पुत्राची लागली पुत्राची गय
मारवती जर्मन आला आणि नंतर शेवला गेला तो माणूस उस काही पायथा मारवती जन्मला बाळा त्याला जन्माला कोणी होत काय
तुमची जरा सांगा की माहिती आम्हाला
बाई वगैरे असते तर ठीक
गाणी नाही माहिती अशी
माहिती
सांगेल.